पाठ्यपुस्तक पाठ 10 बोधकथा
5
चीनी बोधकथा रिकामी कुंडी। वृद्धापकाळाने आपली राजसत्ता उमद्या हुशार प्रामाणिक मुलाकडे सोपवावी या हेतूने चीनच्या राजाने भावी वारसदार नेमण्यासाठी राज्यात दवंडी पिटवली। राजा निपुत्रिक होता, त्याला झाडापानांचे विलक्षण वेड होते। त्याची दवंडी अशी होती की ज्या मुलाचे राजा होण्याचे स्वप्न आहे त्याने राजवाड्यात येऊन बी घेऊन जावे। पुढच्या 6 महिन्यात जो मुलगा सर्वोत्कृष्ट निकाल देईल तो राजमुकुट धारण करेल। राज्यात एकच उत्साह पसरला। राजवाड्याबाहेर मुलांची भली मोठी रांग लागली। त्या मुलांमध्ये चेंगही होता। अतिशय कुशल बागवान म्हणून त्याची ख्याती होती। चेंगबरोबर अनेक मुलं त्यांच्या मुठीत राजा होण्याचं स्वप्न घेऊन घरी परतली। प्रत्येकाने मिळालेली बी कुंडीत रुजवायला ठेवली। काहींना जाणकार पालकांनी मार्गदर्शन केले। चेंगनेही कुंडीत तळाशी मोठे दगड, त्यावर बारीक रेत, सुपीक ओलसर काळी माती घालून बी पेरली। त्यावर अलगद हलकी माती पेरली। गावातल्या चेऊन या मुलाने लावलेली बी रुजली अशी बातमी गावभर पसरली। त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला। पाठोपाठ मंचू वॉंग यांच्या कुंड्यात चिमुकली रोपटी डुलू लागली। पण अफसोस, चेंगच्या कुंडीत काहीच रुजले नव्हते। लवकरच गावातल्या चेंग सोडून सगळ्याच मुलांच्या कुंडीत बी अंकुरली। घराच्या अंगणात उबदार सूर्यप्रकाशात सगळ्यांची झाडे जोमाने वाढू लागली। प्रत्येक मुलगा स्वतःच्या झाडाची जातीने रखवाली करू लागला। चेंग गोंधळला। त्याने पुन्हा आपली बी दुसऱ्या कुंडीत लावली, काळजीपूर्वक सुपीक काळीभोर माती वापरली, पण तरीही त्याची बी अंकुरत नव्हती। इतर सगळ्या कुंड्यातील झाडे जोमाने वाढत होती। चेंगची रिकामी कुंडी पाहून सगळे त्याला हिणवू लागले। चेंगही त्या कुंडीसारखाच रिकामा आहे। चेंग निराश झाला। त्याच्यातला कनवाळू, झाडांवर प्रेम करणारा बागवान त्याला स्वस्थ बसू देईना। त्याने माशांचे खत वापरून माती अधिक सुपीक बनवली व पुन्हा बी पेरली, पण काहीच उपयोग झाला नाही। सरते शेवटी 6 महिन्यानंतर प्रत्येक मुलगा आपल्या जोमाने वाढलेल्या झाडांच्या कुंड्या घेऊन राजवाड्यात हजर झाला। प्रत्येकाच्याच डोळ्यात भावी राजाचे स्वप्न होते। चेंगची कुंडी मात्र झाड न रुजलेली होती। झाडांचे निरीक्षण करत राजा चेंगजवळ पोहोचला। त्याने चढ्या आवाजात चेंगला विचारले,
तुझी कुंडी रिकामी कशी?
चेंगने रडकुंडीला येऊन त्याने केलेले सर्व प्रयत्न सांगितले। राजा हसला। इतरांकडे बघून तो म्हणाला,
तुमच्या कुंड्यांमध्ये झाडे कशी रुजून आली हेच आश्चर्य आहे, कारण सगळ्यांना दिलेल्या बिया शिजवलेल्या होत्या।
प्रामाणिक चेंगने राजाचा पण जिंकला होता।